પ્રસિદ્ધ ભાવરાવ ગાયકવાડ રિપબ્લિકન પક્ષાચે અધ્યક્ષ શ્રી શિવરાજ યાસ્પીઠાવરથી બસલેલે ચાર પુઢારી મંડળી આણી બંધુ ભગિની આજચ્યા યા સમારંભાલા હજર રાહતાના મલા એક કર્તવ્ય પૂર્તિચા આનંદ હોતોય અસં મટલો મી. त्यामध्ये मी ती फार अतिशयोक्ती करतो असं आपण समजायचं कारण नाही. योगायोगाने या दीक्षा मैदानासंबंधीची मागणीची पूर्णीची आपली सभा गेलं अधिवेशन नागपूरचं झालं त्याच्या शेवटच्या दिवशी झाली होती. या दीक्षा मैदानावरती स्मारक कोनशिला करण्याचा समारंभ या अधिवेशनाच्याही शेवटच्या दिवशी होतो हा एक दुसरा योगायोग असं म्हटलं पाहिजे. योगायोगावरती माझा फारसा विश्वास नाही पण आलेले योगायोग नजरेत भारतात हे सांगायला काही संकोच मानायचं कारण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक होता. त्या स्मारकाच्या कामामध्ये सहभागी होताना माझ्या मनाला होणारा आनंद हा एक अकृत्रिम आनंद आहे. या आनंदामध्ये कुठलीही राजकीय भावना नाही. या आनंदामध्ये कुठलीही धार्मिक भावना नाही. श्री शिवराज यांना संधी सापडली होती की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर कित्येक तप काम करत राहिले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना जास्त आदर आहे. तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आनंद आहे कारण या समाजाचे ते मोठे नेते होते, उद्धारकर्ते होते. त्यांच्या अनेक राजकीय शिष्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे कारण ते त्यांचे राजकीय नेते होते. यापैकी कुठलंच नातं सांगण्याचा मला अधिकार नसताना मला आदर वाटतोय हा माझा विशेष अधिकार आहे असं आपण कबूल केलं पाहिजे. मला रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे असं म्हणण्याचं भाग्य नाही लाभत. मला बुद्ध आहे असं म्हणण्याचं भाग्य नाही लाभत पण हिंदू आहे असं म्हणण्यामध्ये मला जरूर अभिमान वाटतो. पण असं असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल मला आदर आहे. अगदी अकृत्रिम आनंदाने गेल्या खेपाला सांगितलं होतं त्या आदराची कारणं सांगितली आहेत. काही गोष्टीबाबत शिवराज साहेबांनी आपले मुद्दे मांडले. मी काही कुठल्या मुद्द्यांना उत्तर देण्याची सभा नव्हे आणि करण्याकरता आपण आलोही नाही. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही हिंदुस्थानच्या राजकारणातली एक अतिशय महत्वाची व्यक्ती निर्माण झाली. त्यांच्या मताशी अनेक वेळा असहमत असणाऱ्या माणसांना सुद्धा त्यांच्याबद्दल आदर बाळगावा लागला, त्यांचं सहकार्य घ्यावं लागलं, त्यांची मदत घ्यावी लागली. हा मदत देणाऱ्यांचा मोठेपणा होता, मदत घेणाऱ्यांचाही मोठेपणा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं त्यांच्या काळामध्ये त्या ज्या परिस्थितीवर जे जे प्रश्न उभे राहिले त्यांना त्यांनी कोणत्या पद्धतीनं तोंड दिलं याचा एक इतिहास प्रसिद्ध गोष्ट आहे. तुमच्या माझ्यापुढे आज प्रश्न असा आहे आणि मी जास्त जास्त महत्वाच्या दृष्टीनं पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातनं निर्माण झालेल्या काही तत्वप्रणाली, त्यांनी दिलेले काही आदेश किंवा त्यांचं जीवनक्रम ज्या पद्धतीनं घडला, ज्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते ज्या पद्धतीनं वागले, त्यातून निर्माण होणारे जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनांची मदत आणि मार्गदर्शन तुमच्या माझे आजचे जे प्रश्न आहेत, तुमच्या माझ्या देशापुढे याच्या पुढे राहणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना सोडण्याच्या बाबतीमध्ये त्यांची आम्हाला काय मदत होणार या दृष्टीनं त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा एक विद्यार्थी दृष्टीने मी तिकडे पाहतो. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये निकरानं काम करणारी अनेक पक्षामध्ये विखुरलेली माणसं असली तर जी मंडळी होती त्या माणसामध्ये मी एक काळा शिपाई होतो. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपण एकदा मेलं तरी हरकत नाही म्हणे काम पुरे केलं असं करणारी जी पिढी होती त्या पिढीचा एक मी सामान्य शिपाई आहे. पण ते काम करत असताना सुद्धा जो दलितांच्या संबंधानं तिरकीचा विचार, सामाजिक एकतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडत होते, तो विचार विचार करण्यासारखा आहे त्याचा आम्हाला स्वीकार केला पाहिजे आहे. त्याच्यावर पाठ फिरता येणार नाही हीही भूमिका आम्ही मान्य करत होतो असं असणारा पैकी आम्ही आहोत. मी आपल्याला सांगू इच्छितो मी काही मोठ्या माणसांची तुलना करणारा पैकी नाही. मी असं मानतो व्यवहार म्हणून नव्हे तत्व म्हणून मानतो. कोणाही मोठ्या माणसांची आपण नाही तुलना करू. महात्मा गांधी मोठे होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की जिना मोठे होते मी नाही या वादात पडत. मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानणारा माणूस आहे आणि मी मानू इच्छितो असं असताना मला काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी आदर वाटायचं कारण आहे असं काही नाही. मी जसं मानतो की मोठ्या माणसांचा अपमान करण्याची उत्कृष्ट रीत म्हणजे एकमेकांची त्यांची तुलना करावं लागणार आपण नाही करू. हा मोठा आणि तो लहान दोन्ही माणसांची, कारण दोघांची क्षेत्र वेगळी, दोघांचे गज वेगळे, दोघांच्या प्रश्नांची एक प्रकारची ज्याला असेसमेंट म्हणतात ती वेगळी. आणि म्हणून मी गांधींची आणि आंबेडकरांची तुलना करणार नाही. मी गांधींची आणि जिनांची तर मुळीच करणार नाही, आंबेडकरांची जिनांची मुळीच करणार नाही. माफ करा मी जरा स्पष्ट बोलतो या संबंधात, पण स्वातंत्र्याच्या कवी संबंधाने, हिंदुस्थानच्या विभागणी संबंधाने जो दृष्टिकोन जिनांनी घेतला त्याच्या संबंधाने मत व्यक्त करण्याची आजची फारशी आवश्यकता नाही. ते काही दिवस मुसलमान होते या भावनेने नाही मी बोलू इच्छित. मी खुशार बुद्धिमान वकील होता हे सगळं खरं असलं तरी हिंदुस्थानच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीचा विचार करायचं म्हटलं तर मी फार मोठ्या माणसांची उभी आकारून त्यांची तुलना करून त्या दोन्ही माणसांचा अपमान देखण्याचा करू इच्छित. माणसं आपापल्याकडनं मोठी असतात ती गोष्ट, पण आज तुमच्या माझ्यापुढे असा प्रश्न आहे आणि आज ही गोष्ट जास्त मी महत्वाची मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीवर उभं राहून सबंध समाजाला, त्यांच्या शब्द मानणाऱ्या अन्य समाजाला बुद्ध धर्माची दिशा देण्याचं काम केलं, माझ्या मताने एक चांगलं काम झालं असं मी मानतो. त्यामध्ये बुद्धांनी दिलेला जो संदेश एक मानवतेचा एक महान संदेश म्हणून मानला जातो तो संदेश स्वीकारून काहीतरी एक नव्या सामाजिक दृष्टिकोनानं काम करण्याचा स्वाभिमानी दृष्टिकोन त्या समाजामध्ये निर्माण व्हावा, हा त्यातून जो निर्माण होणारा जो सामाजिक परिणाम आहे त्याचं मी स्वागत करतो. मला त्याचं जास्त महत्व. आणि आज हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात कुठला महत्वाचा जो प्रश्न असला आणि त्या प्रश्नाचं जर आम्हाला जास्त महत्व मानायचं असेल तर मी असं मानतो की तो प्रश्न राजकीय खरा प्रश्न महत्वाचा नाही आहे. खरा प्रश्न आज या देशाचा जो सगळ्यात कुठला महत्वाचा असला की ज्याच्यासाठी विचार करणाऱ्या सगळ्या माणसांनी आपली सर्व शक्ती आणि सर्व बुद्धिकौशल्य खर्च केलं पाहिजे आहे आणि ते जर असेल तर एक प्रकारची सामाजिक एकतानतेची एक मानसिकतेची जी भूमिका निर्माण करण्याची आवश्यकता या देशामध्ये आहे त्या गोष्टी जायला आवश्यकता आहे. वेगळे डॉक्टर आंबेडकर पडले, महात्मा गांधी वेगळे पडले, मोठी मोठी माणसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात पडली, याचं कारण हिंदुस्थानच्या जुन्या इतिहासाच्या परंपरेतनं निर्माण झालेल्या वेगळ्या वेगळ्या सामाजिक ज्या भावना होत्या, सामाजिक ज्या वेगळ्या परंपरा होत्या त्या परंपरातून या गोष्टी निर्माण झाल्या. आम्हाला तेव्हा असं वाटत असेल की आम्ही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरता झगडत असताना ही माणसं असं वेगळे का बोलतात विचार मनाशी येत असेल मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. पण जे विचार करणारी माणसं त्यांना असं वाटत त्यांना असं वाटत असेल कदाचित की आम्ही या जाती जातीनं विभागलेल्या दबलेल्या समाजामध्ये स्वातंत्र्याकरता खटपट करून जर आम्ही परत पुन्हा इथेच जर पुन्हा अस्पृश्य राहणार असलो, दबलेले राहणार असलो, दलित राहणार असलो तर या स्वातंत्र्याची आम्हाला काय गरज आहे असं जर कुणाला वाटत असलं तर ते समजलं पाहिजे आहे आणि आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचा अर्थच बदलला पाहिजे आहे असा तुमचा विचार आमच्या समाजात आम्हाला वाटण्याची गरज वाटते. आज स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर हा प्रयत्न तुम्हाला मला करायचा की स्वातंत्र्याचा अर्थ बदलून स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी बदलून तोपर्यंत स्वातंत्र्य थांबावं असा विचार करण्यापेक्षा आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर त्या स्वातंत्र्याला हा सामाजिक न्यायाचा अर्थ देणं आणि तो सामाजिक न्याय निर्माण होण्याकरता त्याला आर्थिक न्यायाची भूमिका निर्माण करणं हे महत्वाचं काम तुम्हाला मला आज आपल्या देशामध्ये करायचं आहे आणि ते काम माझ्या मताने सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून अगदी राजकीय भूमिका, राजकीय पक्ष, राजकीय कार्यक्रम पद्धती वेगळ्या असताना सुद्धा मी आग्रहाने येतो. मला जिथे जिथे या प्रसंगानं बोलण्याची पाळी येते तेव्हा मी आग्रहाने बोलतो कारण असं मला असं वाटतं की शेकडो वर्ष वेगळं सामाजिक मन, वेगळी सामाजिक दुनिया, हिंदुस्थान जरी एक होता तरी या हिंदुस्थानमध्ये वेगळी वेगळी जगा असल्यासारखी जी परिस्थिती होती त्या वेगळी जगा समाजाला एका समाजापासून दुसऱ्या समाजाला वेगळे ठेवणाऱ्या सामाजिक ज्या भिंती निर्माण झाल्या होत्या त्या सामाजिक भिंती पाडून टाकल्या पाहिजेत विषमतेच्या आणि याच्यामध्ये एक मान, एक समाजाची भावना, एक सामाजिक पुरुष निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे आणि तो प्रयत्न करण्याचं काम करणं हे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं स्मारक असं मी मानतो. आपण इथे कॉलेज बांधतात, कॉलेजचं एक स्मारकाचं आपण माझ्या असते आपण माझा सन्मान करतात का सांगतो. मी एका अर्थाने माझ्या जीवनाचं चीज झालं असं मानेन, मी सांगेन परिस्थिती झाल्याचं मानेन की एक मोठं काम की ज्या या जमिनीला आता या पुढच्या इतिहास काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे दीक्षा घेतली ती भूमी ऐतिहासिक भूमी झाली. या भूमीमध्ये आज तुम्ही डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक करतात त्या स्मारकाला माझ्या हात लागतो. थोडं माझी झाली ना जीवनाची थोडीफार परिस्थिती, मला आनंद आहे त्या बाबतीत. परंतु मला खरा खरी जबाबदारी त्यावरती अशी वाटते की हे जे काम आम्ही उभे करतो या कामामध्ये, आम्ही याच्या पुढच्या हिंदुस्थानमध्ये परत हा एक वेगळा समाज, तो एक वेगळा समाज, तो एक वेगळा समाज, आणि या सगळ्या समाजाची काही मतं अगदी वेगळी असली तरी समजू शकतो. जरूर मतं वेगळी असली पाहिजेत, मतभेद जरूर असले पाहिजेत, सगळ्यांचं एक मत अशा तऱ्हेचं काहीतरी एक कोंडवाडा निर्माण नाही करता काम. सगळ्याच लोकांचं म्हणे एक मत आहे असा समाज निर्माण झाला पाहिजे. कुणाला खरं असेल ते करतील, पण मी म्हणेन की तो एक प्रकारचा कोंडवाडा होईल तयार. आपल्याला नाही असा कोंडवाडा तयार करा. ठीक आहे, मतभेद असले पाहिजेत, मतभेद बोलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, संधी असली पाहिजे, परंतु एकमेकाच्या समाजाच्या बद्दलच्या भावनेमध्ये एक प्रकारचा कडवटपणा आहे का अजूनही शिल्लक? जर असेल तर तो कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. हे काम हिंदुस्थानमध्ये महत्वाचं असं मी मानतो. मला माहिती आहे आजही महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर नवबुद्ध समाजला जाणारा समाज आणि बिगर नवबुद्ध असणारा समाज याच्यामध्ये 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जेवढी भावना असेल तेवढी आज नाही राहिली. पण ती अजिबात गेली असं मी काही नाही म्हणला. ते म्हणणं वस्तुस्थितीला सोडून होईल. अजूनही खेड्यापाड्यामध्ये एक प्रकारचा राग आहे. काही लोकांच्या मनामधील जुन्या वतनगिरीच्या काही गोष्टी असतील, देशमुखी पुन्हा कुणाचा असेल, कुणाचा आणखीन काय असेल, त्याचे राग लोक असतील. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की नव्या विचार स्वीकारलेली नवीन पिढी शिक्षणातनं निर्माण होती आहे आणि त्यांच्यामध्ये आता हे मनामध्ये पाप नाही राहिलं, त्यांच्या विचारामध्ये नाही पाप राहिलं. आणि ही सामाजिक विषमतेची आणि एकमेकाच्या बद्दलचा किती राग, अरे तू माझ्यावरती शेकडो वर्ष हा दबाव केलास काय, किंवा दुसऱ्याला कोणीतरी अरे आजपर्यंत तू माझ्या दबावाखाली राहतोस आता जरा मानवरती करतोस काय, त्या तऱ्हेची भावना आणि या तऱ्हेचा आमचा जो वारसा होता तो वारसा मला टाकून दिला पाहिजे, गाडला पाहिजे. आणि त्या गाडलेल्या त्या वातावरणामध्ये एक नवीन तऱ्हेचं वातावरण, प्रेमाचं वातावरण, सहकार्याचं वातावरण, नवीन तऱ्हेच्या एका कामातल्या सैनिकांचं वाचन की तुमचं माझं हे काम आहे, हातात हात घालून हे काम परत करूया, याचं चित्र उभं राहिलं पाहिजे या देशामध्ये, याचं चित्र उभं राहिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. आणि ते काम उभं करणं, ते काम करायचा प्रयत्न करणं, हे काम मला केलं पाहिजे. आणि म्हणून मी असं मानतो आहे आपला रिपब्लिकन पक्ष असेल माझा काँग्रेसचा पक्ष आहे, आपला वेगळा धर्म असेल माझा कदाचित वेगळा धर्म असेल, आणखी कुणाचं काय असेल धर्म असेल काय असेल तसेल, तर शेवटी तुम्ही नेहमी एक भारतीय म्हणून तुमचा माझ्या काहीतरी हक्क एकमेकाशी नातं जवळचा. या प्रांतात राहणारे नागरिक म्हणून तुमचं माझं एक प्रकारचा हक्क. शेकडो वर्ष या भूमीमध्ये राहिलो, रगडलो, दबलो, मेलो, इथं तुमची माझी सगळ्यांची हाडं पडली, कुणाची पुरली कुणाची जळली, तर छोटी कर्मभूमी मायभूमी म्हणून ज्या देशाच्या ज्या भूमीवरती आपण वाढतो तिथं काम करण्याचे एका हक्काचे समान हक्काचे बंधू हे तुमचं माझं जे नातं आहे त्या नात्याने माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकाच्या जवळ गेलं पाहिजे, एकमेकाचं मन समजून घेतलं पाहिजे, एकमेकाची भावना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मतानं हे खरं स्वातंत्र्याचं वातावरण आहे. वैचारिक स्वातंत्र्याची हवा, वैचारिक स्वातंत्र्याच्या हवेच्या पाठीमागे एक मानसिक परिस्थिती असावी लागते. आणि ती परिस्थिती कोणती? वैचारिक स्वातंत्र्याच्या पाठीमागे एक मनस्थिती अशी असावी लागते. माझी कसोटी ती आहे की जो मनुष्य आपलं स्वतःचं म्हणणं खरं आहे याचा विश्वास ठेवतो, परंतु त्याचबरोबर दुसऱ्याचं म्हणणं खरं असण्याचा संभव आहे हेही शक्यता मानतो, त्या काळामध्ये विचार स्वातंत्र्य संभवतो. जेव्हा मनुष्य असं आग्रहण म्हणतो की माझंच खरं आहे आणि दुसऱ्याचं खरं असणं सराम शक्य नाही, हे सळ घालून बोलण्याचा जो प्रकार आहे ना मी सांगतो आपल्याला, हा मोठा आग्रहाचा प्रश्न आहे. म्हणजे माझ्यासारख्याच्या म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याची भावना घेणाऱ्या माणसाच्या दृष्टीने हा चुकीची गोष्ट आहे. दुसऱ्याचंही बरोबर असण्याचा संभव आहे हा विचार मनामध्ये घेतल्याशिवाय आणि त्याची शक्यता मानल्याशिवाय वैचारिक स्वातंत्र्य संभवत नाही आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या भूमिकेवरती आधारलेलं लोकशाहीही संभवत नाही. मला आनंद वाटला आमच्या आमदार मित्रांनी भंडारेंनी सांगितलं की बुद्ध धर्म आणि लोकशाही यांचा संगम झाला आहे. बरोबर संगम झालेला आहे. भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही भावना निर्माण करण्याचं काम बुद्धांच्या जन्मानी घडलेलं आहे. गोष्ट नाकारता येणार बुद्धांच्या महाराष्ट्र हिंदुस्थानचं नाव आणि हिंदुस्थानचा इतिहास कालपंथाने मोजायचा झाला तर हिंदुस्थानच्या थोड्या नावाने एक प्रकारचा अमरत्व आलाय. एक ऐतिहासिक स्वीकारलेली गोष्ट अमर गोष्ट आहे की त्यामध्ये बुद्धांचा जन्म आणि बुद्धांनी केलेली कामगिरी एक अमर राहिलेली गोष्ट आहे. जेव्हा भारताला असं नाही तर माणूस किंवा सुद्धा जेव्हा समज मानव याचा इतिहास याचा प्रसंग करतो तेव्हा तिथे येऊन उभं राहावं लागतं, क्षणभर विचार करावा लागतो, आणि इतक्या हजार वर्षापूर्वी हा विचार मांडणारा पण एक महापुरुष होऊन गेला, त्याला प्रणाम केला पाहिजे असं विचारून पुढे जावं लागतं, अतिशय शंका नाही. आणि म्हणून ही परिस्थिती जर आम्हाला बुद्धांनी दिलेली लोकशाहीची ही जर भावना जर ठेवायची असेल तर मी असं आपल्याला विनंती करणार आहे की आपण ही भावना कृपा करून समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमचं म्हणणं बरोबर असणं शक्य आहे, त्यावर विचार असणं काही गैर नाही, पण दुसऱ्याचंही म्हणणं थोडंफार समजावून घेतलं पाहिजे आहे. तेही बरोबर असण्याचा संभव आहे, त्याला जवळ घेऊन त्याचं म्हणणं ऐकायचा प्रयत्न करूया. ही भावना तुम्ही तुमच्या निर्माण करा असं मी जरूर आपल्याला सांगणार आहे, आणि तुम्ही ती स्वीकारली असं मी मानतो, पण तुम्ही मला ज्या कामाकडे इथे बोलवलेलं आहे स्वीकारले आपण. आणि हीच देवाणघेवाण विचारांची बैठकींची चर्चांची जर तुम्ही आम्ही जर निर्माण नाही केली, कसं मी महाराष्ट्राचं कल्याण करणार आहोत, कसं मी भारताचं कल्याण करणार आहोत. आम्हाला आणि मी असं मानतो की जर आम्ही जर सामाजिक न्यायाच्या आणि आर्थिक न्यायाच्या गोष्टी जर बोलतो तर एवढा मोठा समाज तो एक जागृत समाज आहे, मला फार आनंद वाटतो. भांडण्याकरता का होत नाही, परंतु जेव्हा महाराष्ट्रातला महार समाज जागृत झाला, राज्य देशाच्यामध्ये आकांक्षा निर्माण झाली, महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि राज्यामध्ये माझा हक्क पाहिजे आहे अशा भावनेनं तो जेव्हा चालू लागला पुढे, मी अभिमानाने पाहतो त्याकडे. बरी गोष्ट, चांगली गोष्ट, एक मोठा मानव समाज या आग्रहानं तयार झाला महाराष्ट्रामध्ये, मला आनंद आहे त्या बाबतीमध्ये. मी इतरांना सांगत असतो की का तुम्ही त्यांचा राग करता, जरूर त्यांना त्यांचा तुम्हाला जसा काही एक हक्काची एक भावनेची त्यांच्यामध्ये हक्काची भावना निर्माण झाली आहे. पहिला राग थोडासा जोराचा असतो, थोडासा त्यांचा राग जोराचा असेल, काही काय गेला थोडासा थंडही आम्ही एकत्र असून बोलू शकू कदाचित. आम्ही त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांचं समजून घेतलं पाहिजे. मेहरबानी म्हणून नव्हे की काही दीक्षा ग्राउंड दिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे काय मेहरबानी नाही केलेली, मी असं नाही कधी मानलं. म्हणजे काही ते कुठे काही देणगी दिली आहे, धर्म केला आहे असं नाही म्हणत मी. महाराष्ट्र राज्याचं कर्तव्य होतं, पण महाराष्ट्र राज्याला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्याचा जेव्हा आम्ही इतिहास पाहिला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या राज्याचे नागरिक होते, की महाराष्ट्र राज्याची एक परंपरा म्हणून अभिमान आम्हाला सांगावं लागतं. त्यांचं स्मारक इथं होत आहे, त्या स्मारकाला समभागी होता आणि महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटतो. पण माझी ती भावना नाहीये कुणी कुणातरी मेहरबानी करायची. मेहरबानी करणारी राजवट निघून गेली इंग्रजाच्या वेळी, आता कुणी कुणावरती मेहरबानी नाही करत, कुणी कुणावरती मेहरबानी करत नाही. सगळ्यांचा हक्क आहे, प्रत्येक माणसाचा हक्क आहे, व्यक्तीचा हक्क आहे, त्याचं काही मत असो त्याचा हक्क आहे, या राज्यावरती हक्क आहे, त्या देशाच्या परिस्थितीवरती हक्क आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन आपल्याला की ही नवी परिस्थिती देशामध्ये जर निर्माण करायची असेल तर ही सामाजिक एकीची भावना निर्माण करायची असेल तर एक प्रकारची सहनशीलता, एक प्रकारची आपुलकी, एक प्रकारचा समजूतदारपणा आणि दुसऱ्याचा विचार समजून घेण्याची दृष्टिकोन आपण आपल्या समाजामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याशिवाय विचार स्वातंत्र्याची, त्याच्याशिवाय लोकशाहीची खरी भूमिका निर्माण होणार नाही. मग अशी सांगितलं शिवराजी ते बरोबर आहे की डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं, स्वातंत्र्याला जरा थांबा ते म्हणतो असं त्यांनी विचार मांडला. त्याचं कारण त्यांनी समजलं दुनियेतला लोकशाहीचा जो इतिहास वाचला होता त्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की लोकशाही संस्था अशा समाजामध्ये रुजल्याने वाढली की जिथे शिक्षण वाढलेलं आहे, विचाराचं महत्व समजलेलं आहे, अंधश्रद्धेचा काळ नाहीसा झालेला आहे, अशी जिथे परिपक्व मनं जिथे निर्माण होतात तिथं लोकशाहीचं फूल चांगलं फुलतं असं त्यांनी इतिहासात पाहिलं होतं. म्हणून त्यांना असं वाटत असेल कदाचित की अशी परिस्थिती होतो पण आपण हे फूल आपण उमवायला हवी, पण आता ठीक आहे, फूल उमललेलं आहे, आता आपण त्या फुलाला लागणारी साधनं निर्माण करण्याचा प्रयत्न करूया देशामध्ये. आणि हे काम निर्माण करणं हे माझ्या मतानं अत्यंत महत्वाचं आणि जबाबदारीचं आणि जोखमेचं काम. मी माझ्यातर्फे आपल्याला सांगेन, मी महाराष्ट्र राज्यातर्फे आपल्याला सांगतो समजून त्याला की हे काम आणि हा प्रयत्न आमच्याकडून एक सारखा चालला होता. यामध्ये बिना अट हा प्रयत्न, हा कुणाच्या सांगण्यावरून चाललेला प्रयत्न, हा विचार स्वीकारण्यावर चाललेला प्रयत्न. पण आम्हाला असं स्वतःची श्रद्धा आमची यावर्षी द्यायची आहे की महाराष्ट्रातला सगळा समाज, महाराष्ट्रातला मध्यमवर्ग, महाराष्ट्रातला शेतकरी, महाराष्ट्रातला कामगार, महाराष्ट्रातला बिनशेतीचा शेतीमजूर असणारा कुणी लोक असेल समाज, तो सगळा समाज हा आजपर्यंत कदाचित वेगळ्या वेगळ्या परंपरांनी त्याच्यावरती मनावरती परिणाम होऊन तो आगळा झाला असेल, पण अशी परिस्थिती आम्हाला निर्माण केली पाहिजे की त्यांना बाजूला ठेवणारी जी सामाजिक आणि आर्थिक कृती असेल ती दूर हटवून त्यातून एक नवा मानव, त्यातून एक नवी सामाजिक भावना स्वीकारलेला, एक सामाजिक विचार स्वीकारलेला नवा माणूस महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण केला पाहिजे आहे. त्या विचाराचा मी पायिक आहोत आणि त्या विचाराला विचार स्वीकारलेलं हे राज्य म्हणजे त्या विचारापर्यंत जाणार एक साधन, त्या विचारापर्यंत जाणार एक रस्ता म्हणून हे राज्य आपण स्वीकारलेलं आहे या भावनेने आम्ही या प्रश्नाकडे पाहतो. मला त्याच्याविषयी जास्त काही आपल्याला सांगायचं नाही. मी आपल्याला विनंती करेन की आपण मला बोलावलं, मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण इथं जे विद्यालय किंवा आपण जे काही आणखी महाविद्यालय सुरू कराल, आणखी अनेक अनेक कामं सुरू करत राहाल, त्या कामाकडे आपणही कृपा करून त्या दृष्टीनं पहा की तुम्ही एक ऐतिहासिक काम सुरू करत आहात. हे काम शेकडो वर्ष हजारो वर्ष तुमच्या कामाची आठवण म्हणून राहणार आहे या भावनेनं तिकडे पहा. आजचे प्रश्न, आजचे मतभेद, आजच्या आकांक्षा, आजच्या परंपरा, आजचे मोह, आजची टेन्शन याचा विचार न करताना 100 वर्षानंतरच्या परिस्थितीकडे, 200 वर्षानंतरच्या घडणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आपण इथं निर्माण होणाऱ्या निदान संस्था, इथं निर्माण होणारी कामं, इथं निर्माण होणाऱ्या परंपरा यांच्याकडे पाहायचा प्रयत्न करा अशी जरूर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपल्याला विनंती करेल. आणि आपल्या कामाला माझ्या आशीर्वादाची आवश्यकता, जिथे डॉक्टर आंबेडकरांचं नाव आहे ते काम आपल्या तेजाने आपल्या पुण्याने अमर होणार आहे. तुमचं माझं एवढंच काम आहे की या कामाला हातभार लावून आपले प्रणाम या कामाला करावेत. मी इथे जी कोनशिला करण्याकरता जो आलो तो निव्वळ याच भावनेनं मला सांगितलं, त्या भावनेनं आलो की मला एक माझ्या स्वतःचा प्रणाम या कामाला करता येईल आणि आशा करता येईल की इथं होणारं निदान जे काम आहे या कामातून पुन्हा एक नवी अंधश्रद्धा निर्माण होता कामाला. इथं काम करणाऱ्या या कामातून इथं एक वेगळा काहीतरी एक प्रकारचा संप्रदाय निर्माण होणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी जे वैचारिक स्वातंत्र्याचं, जे ज्ञानाच्या वृद्धीचं, जे नव्या वैचारिक आणि लोकशाहीच्या विचाराचं जे सामर्थ्य मनाशी घेऊन जो विचार दिला, त्या सर्व परंपरांना सामर्थ्य देणारी अशी नवी संस्था, असा नवा विचार, असा नवा वारसा या दीक्षाभूमीतून निव्वळ बुद्ध समाजाला, निव्वळ रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना, सगळे सबंध भारताला, अखिल महाराष्ट्राला मिळत राहावा अशी प्रार्थना करतो मी माझ्या भाषेपर्यंत.